नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं प्रभूत बापटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. रेमाल चक्रीवादळ पावले बांगलादेशांत. उटंगराचो पावस आनी वाऱ्याक लागून लोकजीण विस्कळीत. उत्तर बंगालच्या उपसागरांत रेमाल चक्रीवादळाच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींत घेतली बसका. लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या आनी निमण्या पांवड्या वयलो प्रचार नेटान सुरू आसा. संवसारीक पांवड्यार भारताची प्रतिष्ठा बदल्ल्या आनी नवी दिल्लीच्या परराष्ट्र धोरणाक मेळिल्ले यश हे देशाच्या देशांतर्गत धोरणाची अभिव्यक्ती अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळा. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या निमण्या खेळात कोलकाता नायट रायडर्स पंगडान सनरायझर्स हैदराबादाक 8 गड्यांनी हारून ह्या सर्तीचे तिसरे फावट वस्तादपण मेळिले. आता पुराय खबरो. रेमाल चक्रीवादळ किनारपट्टीचेर पावपाची प्रक्रिया पुराय जाल्या अशी माहिती अलिपूर एरिया सायक्लोन वॉर्निंग सेंटरचे मुखेली हबीबूर रहमान बिस्वास हांणी दिल्या. हे वादळ उत्तरेकडेन आनी उपरांत उत्तर इशान्येकडेन मुखार सरतले आनी आयज सकाळ मेरेन ताचे ल्हवल्हव चक्रीवादळात रुपांतर जातले अशें तांणी सांगले. रेमाल ह्या तीव्र चक्रीवादळाचो फुडलो भाग अस्तंत बंगालच्या सागर जुव्याचेर आनी बांगलादेशाचो केपुपुरा हांगा काल राती 8:30 वरांचेर ताशी 110 ते 120 किलोमिटर वेगान वाऱ्यासयत दाखल जालो. ह्या चक्रीवादळाक लागून कोलकात्यासयत दक्षीण बंगालच्या सगळ्या जिल्ह्यात वादळ आनी उटंगराचो पावस पडलो. राती पावसाचो नेटूय वाडलो. कोलकात्यातले खुपशे रस्ते उदका पोंदा गेले. खुपशी झाडांय हुमटून पडली. ती आडखळ दूर करपा खातीर झुजा पांवड्यार फुडाकार घेतिल्ल्याचे महापौर फिरात हकीम हांणी सांगले. एंटली हांगा बिबिबागन लेगीत घराचो भाग कोसळून 1 लाख मरण आयले. शारांतल्या कॅमेक स्ट्रीट हांगा घराचो कांय भाग कोसळ्ळो. उत्तर 24 परगणांतल्या हसनाबाद आनी किंगालगंज सयत मोठ्या वाठारांनी उटंगराचो पावस पडलो. वाऱ्याचो वेग ताशी 70 ते 80 किलोमिटर इतलो आशिल्लो. दक्षीण 24 परगणांतल्या सागर नमखाना काकद्वीप पाथर प्रतिमा आनी गोसाबात मोठ्या प्रमाणात झाडां हुमटून पडली. आयज दनपार मेरेन उटंगराचो पावस सुरूच रावपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. उत्तर बंगालच्या उपसागरात रेमाल चक्रीवादळाच्या तयारेविशीचो नियाळ घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीत बसका घेतली. राष्ट्रीय संकश्ट वेवस्थापन समिती अस्तंत बंगाल सरकारच्या नियमितपणान संपर्कात आसा अशी माहिती ह्या बसके वेळार प्रधानमंत्र्यांक दिली. सगळ्या नुस्तेमारांक दक्षीण बंगालच्या उपसागरात आनी अंदमानच्या दर्यात वचचे न्हय असो सल्लो दिला. सुमार 1 लाख लोकांक सुरक्षीत थळार हालयल्यात. हवामान विभाग नियमितपणान ह्या चक्रीवादळा विशीं बांगलादेशाक माहिती आनी सुचोवण्यो दीत आसात. केंद्र सरकारान राज्य सरकाराक पुराय तेको दिला आनी तो फुडेंय तसोच दवरपाक जाय अशें प्रधानमंत्री हे वेळार उलयले. घर मंत्रालयान परिस्थितीचेर लक्ष दवरप गरजेचे आनी चक्रीवादळ भुंयकापा उपरांत परिस्थिती नियंत्रणात हाडपा खातीर गरजेची सगळी मजत दिवपा खातीर नियाळ बसका घेवची अशें प्रधानमंत्री उलयले. अस्तंत बंगालात आदींच तैनात केल्ल्या एनडीआरएफच्या 12 आनी ओडिशातलो 1 पंगड हे व्यतिरिक्त आनी 1 टीम तयार दवरची अशे निर्देशूय हे वेळार प्रधानमंत्र्यांनी दिले. कसलीच अनुचित घडणूक जावची न्हय म्हण बंदर रेल्वे आनी महामार्गांचेर खर बंदोबस्त दवरला अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या आनी निमण्या पांवड्या खातीरचो प्रचार नेटान सुरू आसा. राजकीय फुडारी आपल्या पक्षाक तेको मेळोवपा खातीर सगळे यत्न करीत आसात. ह्या पांवड्यात 57 संसदीय मतदारसंघांनी 1 जून मतदान जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल उत्तर प्रदेशांतल्या मिर्झापूर माऊ आनी बासगाव हांगा भौशीक बसकांनी उलोवप केले. बरो हेतू आनी धोरणांक लागून देशान तिसरे खेपे भाजप एनडीए सरकार स्थापन करपाचो निर्णय घेतला अशें तांणी सांगले. सलेमपूर आनी बलिया हांगाच्या राजकीय मेळाव्यांक संबोधित करताना समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव हांणी आयज वाडटी म्हारगाय आनी बेरोजगारीक लागून लोक अस्वस्थ जाल्यात अशें म्हळे. बिहारात लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या आनी निमण्या पांवड्यावेलो प्रचार नेटान सुरू आसा. राष्ट्रीय लोकशाय आघाडी महाआघाडी आनी हेर पक्षांचे फुडारी रॅली आनी वेंचणूक प्रचारात गुंतल्यात. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी आनी मध्यप्रदेशचे मुखेलमंत्री डॉ मोहन यादव हे पाटण्यातल्या मणेर हांगा जाहीर सभेत उलोवप करतले. थंय ते पाटलीपुत्रा लोकसभा मतदारसंघातल्या पक्षाच्या उमेदवाराच्या वटेन जाहीर सभा घेतले. जनता दल युनायटेडचे अध्यक्ष आनी बिहारचे मुखेलमंत्री नितीश कुमार नालंदा लोकसभा मतदारसंघातल्यान वेंचणूक रॅलीत उलोवप करतले. काँग्रेसचे आदले अध्यक्ष राहुल गांधी पटना साहिबच्या खुसरूपूत आनी पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातल्या मणेरात जाहीर सभा घेतले. राष्ट्रीय जनता दलाचे फुडारी तेजस्वी प्रसाद यादव जेहानाबाद पाटलीपुत्र आनी आरह लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दल आनी सीपीआय एमएल उमेदवारांच्या वटेन जाहीर सभांनी उलोवप करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. संवसारीक पांवड्यार भारताची प्रतिष्ठा बदल्ल्या आनी नवी दिल्लीच्या परराष्ट्र धोरणाक मेळिल्ले यश हे देशाच्या देशांतर्गत धोरणाची अभिव्यक्ती अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सांगले. आयज भारत ही संवसारातली सगळ्यात नेटान वाडपी अर्थवेवस्था आनी संवसारांक हांगा कामां आनी उद्देग सुरू करपाची इत्सा आसा हाचेरय तांणी भर दिलो. जयशंकर काल वाराणसीच्या बनारस क्लबात आयोजित केल्ल्या इंडियास रायज इन ग्लोबल डिप्लोमसी ह्या कार्यावळीत उलयताले. ह्या कार्यावळीत उलयतना तांणी म्हळे की आमी मुखेल अर्थवेवस्थेचेर नदर मारल्यार भारताची 60% वाड दर संवसारात सगळ्यांत चड आसा. भारताचो वेपार आनी निर्यात वाडत आसा अशेंय तांणी सांगले. वाडीचो दर वाडला आनी म्हारगाय उणी जाल्या. पयली भारतात आत्मविश्वास नाशिल्लो, पूण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान आत्मविश्वास आशिल्ले परराष्ट्र धोरण दाखयला. पयली भारत हेर देशांकडेन संबंध दवरपाक इत्सूक नाशिल्लो, पूण आयज सगळ्या देशांक लागी हाडपा खातीर भारत वावुरता अशेंय तांणी सांगले. तेलंगणा विधान परिषदेच्या वारंगल नलगुंडा खम्मम ह्या मतदारसंघाच्या पोटवेंचणुके खातीर मतदान सुरू जाला. 605 मतदान केंद्रांचेर 4,63,000 चड मतदान करू शकतात. अविभाजित वारंगल नलगुंडा खम्मम मतदारसंघात सध्या राज्यातल्या 12 जिल्ह्यांचो आसपाव आसा. हांगा दनपारा 4 मेरेन मतदान सुरू आसतले. पी राजेश्वर रेड्डी हांणी फाटल्या वर्सा जनगांव विधानसभा मतदारसंघातल्यान वेंचून आयल्या उपरांत राजिनामो दिल्लो. त्या उपरांत हांगा पोटवेंचणूक जाता. भारतीय जनता पक्ष, भारत राष्ट्र समिती आनी काँग्रेसच्या उमेदवारांसयत 52 उमेदवार रिंगणात आसात. मतदारांक खासा करून बेरोजगार तरणाट्यांक आकर्षित करपा खातीर सगळ्याच पक्षांनी खर यत्न केल्यात. मजगती नोंदणीकृत मतदारांक मतदाना खातीर आवश्यक मान्यता दिवपा खातीर वेंचणूक आयोगान खासगी कर्मचाऱ्यां खातीर कंपन्यांक तशें सांगला. चीन, जपान आनी दक्षिण कोरिया हांच्या मदीं आयज राजधानी सेऊलात 9वी त्रिपक्षीय शिखर परिषद जाता. फाटल्या 4 वर्सात ह्या तिनूय राष्ट्रांमदीं आयोजित केल्ली ही पयली शिखर परिषद आसा. आयतारा ह्या तिनूय देशांच्या फुडाऱ्यांनी स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा केली. अर्थवेवस्था आनी वेपार, विज्ञान आनी तंत्रज्ञान, लोकांमदले दिवप घेवप आनी भलायकी ह्या सगळ्या क्षेत्रांचेर संयुक्त निवेदन जारी करपाची शक्यताय आसा. उत्तर कोरिया उपगिरो धाडपा खातीर रॉकेट प्रक्षेपणाची योजना करता अशी माहिती जपानान दिल्या. हे आदी ह्या तिनूय देशाच्या फुडाऱ्यांची बसका 2019 ह्या वर्सा जाल्ली. त्या उपरांत कोविड महामारी आनी हेर संबंधित कारणांक लागून ही बसका जावंक ना. जपान, चीन आनी दक्षिण कोरिया ही तीन आशियाई राष्ट्रां मेळून संसारीक जीडीपीत सुमार 25% योगदान दितात. आर्थिक आनी संस्कृतीक नदरेन हे तीन देश एकमेकांक खूप लागी आसात, पूण हेर कांय प्रस्नांक लागून तांच्या संबंधाचेर परत परत परिणाम जाता. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती चेन्नयच्या एमए चिदंबरम स्टेडियमाचेर जाल्ल्या निमण्या खेळात कोलकाता नायट रायडर्स पंगडान सनरायझर्स हैदराबाद पंगडाक 8 गड्यांनी हारोवन ह्या सर्तीचे तिसरे फावट वस्तादपण मेळयले. कुरुबावलो जिखून सनरायझर्स हैदराबाद पंगडान पयली फलंदाजी करपाचो निर्णय घेतलो आनी तांचो डाव 18.3 षटकात 113 धावण्यांत सोपलो. सनरायझर्स हैदराबादचो कर्णधार पॅट कमिन्स हाणें सगळ्यांत चड 24 धावण्यो केल्यो. कोलकाता नायट रायडर्सच्या आंद्रे रसेलान 3 गडे बाद केले. उपरांत सनरायझर्स हैदराबाद पंगडान दिल्ले 114 धावण्यांचे सोपे मोग कोलकाता नायट रायडर्स पंगडान 10.2 षटकात 2 गडे वगडावन पुराय केले. व्यंकटेश अय्यर हांणी नाबाद 52 धावण्यो केल्यो. तशेंच रहमानउल्ला गुरुबाज हांणी 39 धावण्यांचे योगदान दिले. मिचेल स्टार्काक प्लेयर ऑफ द मॅच घोशीत केले. आनी आतां खबरो सकोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. रेमाल चक्रीवादळ पावले बांगलादेशात. उटंगराचो पावस आनी वाऱ्याक लागून लोक जीण विस्कळीत. उत्तर बंगालच्या उपसागरात रेमाल चक्रीवादळाच्या तयारेचो नियाळ घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीत घेतली बसका. लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या आनी निमण्या पांवड्यावेलो प्रचार नेटान सुरू. संवसारीक पांवड्यार भारताची प्रतिश्ठा बदल्ल्या आनी नवी दिल्लीच्या परराष्ट्र धोरणाक मेळिल्ले यश हे देशाच्या देशांतर्गत धोरणाची अभिव्यक्ती अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळा. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती निमण्या खेळात कोलकाता नायट रायडर्स पंगडान सनरायझर्स हैदराबाद पंगडाचेर 8 गड्यांनी जैत जोडले आनी ह्या सर्तीचे तिसरे फावट वस्तादपण मेळयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.